चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अंत्योदय कार्डधारकांना मिळणार प्रति कार्ड 2 किलो साखर। जिल्ह्यातील 74,826 अंत्योदय रेशन कार्डधारकांना आता दिलासा मिळणार आहे, कारण या कार्डधारकांना आता गहू, तांदूळ, केरोसिनसह साखरही कमी दरात मिळणार आहे। राज्य सरकारनं गरिबांना स्वस्तात साखर देण्याच्या आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे, परंतु साखर किती रुपये किलो दरानं विकली जाईल यावर अद्याप सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही। अलाहाबाद जिल्ह्यातील 74,826 अंत्योदय रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 2 वर्षांनंतर गरिबांची आठवण झाली आहे। सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तातडीनं गरिबांसाठीची साखर विक्री बंद केली होती। 2 वर्ष साखर बंद केल्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांना गरिबांविषयी कणव वाटू लागली आहे। 2 वर्षांपूर्वी अंत्योदय कार्डधारकांना 2 किलो साखर मिळत होती। खुल्या बाजारात साखरेचा दर जास्त असल्यामुळं गरिबांना चहा पिणंही परवडणारं नव्हतं। सार्वजनिक अन्नधान्य विक्री केंद्रात साखर मिळावी अशी मागणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर केली जात होती। मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात अंत्योदय रेशन कार्डधारकांची संख्या 74,826 आहे, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभधारकांची संख्या सुमारे 5 लाखांच्या आसपास आहे। पण अन्न सुरक्षा योजनेतील लाभधारकांची संख्या अधिक असल्यामुळं त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे। ज्या अंत्योदय कार्डधारकांना महिन्याला धान्य मिळतं त्यांना प्रति कार्ड 2 किलो साखर देण्यात येणार आहे। दरम्यान अलाहाबादचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील कुमार म्हणाले, जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांना लवकरच साखर उपलब्ध होईल। सार्वजनिक धान्य वितरण केंद्रासाठी साखरेची मागणी करण्यात आली आहे। पुढच्या महिन्यात साखर उपलब्ध होण्याची शक्यता आहे।